नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायक तुमका प्रादेशीक खबरो दिता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंड या तीन राज्यांक भेट दितली। मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MNIT जयपूर हांगा जावपी दिक्षांत सुवाळ्यात राष्ट्रपती मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावतली। विद्यार्थ्यां खातीर अर्विल्ली हॉस्टेलाचे उक्तावण राष्ट्रपतींच्या हस्तुकी जातले। राजस्थानाचे राज्यपाल हरिबाबू किसान राव बागडे आणि मुखेलमंत्री भजनलाल शर्मा हेय ह्या वेळार हाजीर असतले। MNIT दीक्षांत सुवाळ्यात 1300 परस चड विद्यार्थ्यांक परबी भेटयतले आणि माहिती संचालक प्राध्यापक नारायण प्रसाद हांणी ही माहिती दिल्या। फाल्यां राष्ट्रपती मध्य प्रदेशाक भेट दितली आणि थंय उज्जैनात सफाय मित्र बसकेत उलोवप करतली आणि इंदौर उज्जैन सपदरी रस्त्याचो बुनयादी फातर बसयतली। इंदौरात देवी अहिल्या विद्यापीठाच्या 14व्या दीक्षांत समारोहात ती हाजीर रावपाची असा। राष्ट्रपती मुर्मू शुक्रारा झारखंडातल्या रांची हांगा ICFI भेट दितली। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एग्रीकल्चर एडवान्समेंट प्रोग्रेसिंगाच्या उत्सवात ती उलोवप करतली। अरविंद कुमार एच नायर हांका गोय राज्याचे मुखेल माहिती आयुक्त जाल्यार आत्मराव बर्वे हांका राज्य माहिती आयुक्त पदाची काल राज्यपाल PS श्रीधरन पिल्लाय हांच्या हस्तुकी तांच्यांनी सोपूत घेतलो। हो सोपूतविधी पणजे दोनापावला राजभवनात झालो। ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, मुखेल सचिव पुनीत कुमार गोयल, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे तशेच मंत्रिमंडळातले मंत्री, आमदार आणि हेर अधिकारी हाजीर आशिल्ले। मार्च महिन्यासावन ही पदा रिती आशिल्ली जाल्यार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाल्या मंत्री सुभाष शिरोडकर आणि विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव हांच्या 3-सदस्यीय समितीन संबंधित पदाखातीर नायर आणि बर्वे हांची निवड केली। नेमिल्ल्या पदांचे संबंधितांचो कार्यकाळ 3 वर्षांचो असतलो। अरविंद कुमार एच नायर हांणी ह्यान पयली गोय इंटेलिजन्स ब्युरोचे मुखेली तशेच गृह मंत्रालयात चीफ इमिग्रेशन अधिकारी म्हण पदभार सांबाळ्यात, जाल्यार आत्मराव बर्वे हांणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे OST म्हण काम केला। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल पणजे कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सभाघरात शार उदरगत संचालनालय आणि गोय राज्य शार उदरगत एजन्सी पंचायत संचालनालय, ग्रामीण उदरगत संचालनालय आणि पणजी महानगरपालिकेच्या जोड पालवान आयोजित कार्यावळीत राज्य पावण्यावेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेचो शुभारंभ केलो। स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अशी 2024च्या स्वच्छता ही सेवा मोहिमेची संकल्पना असा। ही मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मेरेन चलतली। गोयात नितळसाण आणि पर्यावरण सांभाळपाक उर्बा दिवप हो या मोहिमेचो मुखेल हेत जावन असा। ह्या वेळार उलयताना मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी नितळ पर्यावरण राखून आणि पोरण्या आणि दुर्मिळ झाडांचे संवर्धन करून सैमाचो सांभाळ करपाची गरज उक्तायली। दर एका गोयकारान आपलो सरभोवतणचो वाठार कोयरापासून मुक्त दवरचो अशे आव्हान तांच्यांनी ह्या खिणार उक्तायले। गोवा मराठी अकादमीच्या फोंडा तालुका प्रभाग समितीन फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात व्याख्यान कार्यावळ आयोजित केला। नामनेचे मराठी लेखक आणि वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी पुणे हे युगंधर साहित्यकार शिवाजी सामंत हांच्या साहित्याचो नियाळ घेवपी व्याख्यान सादर करतले। मृत्युंजय, छावा, युगंधर ह्या सारखिल्या अजरंवर साहित्यकृती तयार करपी प्रतिभेक अभिवादन करपी हे व्याख्यान सगळ्यांखातीर उक्ते असा अशे गोवा मराठी अकादमीच्या फोंडा तालुका प्रभाग समितीचे अध्यक्ष निलेश नायक हांणी कळीत केला। ह्या व्याख्यान माळेतले उलोवपी प्राध्यापक मिलिंद जोशी हांची देशात तशेच परदेशात वेगवेगळ्या विषयांचे व्याख्यानं झालात। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कार्यवाह असात। 21 सप्टेंबराक सांजे 4 ते 6 वरां मजगती राजीव गांधी कला मंदिराच्या परिषद सभाघरात जावपी ह्या व्याख्यानाक साहित्यप्रेमी लोकांनी व्हडा संख्येन हजर रावचे अशा आयोजकांनी मागला। राजभवनात काल 100 वर्सा पिराय आशिल्ल्या झाडाक प्राचीन वृक्ष आयुर्वेदा चिकित्सा दिवपाच्या कार्यावळीचो शुभारंभ झालो आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो।